মাই বাপু আজকাল আমার মুক্কাম ইতো হোনার কোন কবা কুঠে মুক্কাম করায়চা হে ঠরোনার আমি কোন আলে দেবাজি যাব
না
দেবাজি যাব শিখলো বাইব
বারা
মজ পামরালা কাই সরপন পায়া তলি ওহান পায়া পাশি মি কাই বলনার ও সন্তানি উদ্দিষ্টে বোলতো উত্তরে কায়ম যা পামরে সাঙ্গাবে গা উড়িলে ধান্যাতে ভান্ডার ধান্যাচা হা মাল মি তো হা মাল
ভারবাইশ্রেষ্ঠ
তুকারাম মহারাজ আপনার অভঙ্গবাণীন মুমুক্ষ জনাল উপদেশ করত্যা আর মনুষ্য প্রাণ্য জন্মালা ইউন ছান কাই কেলস আই বাপালা সাম্ভাড়স বাইকা পুর পুজলিস আয়ুক্ষ
এসো নি
माया कशासाठी जग ये सुका ते दिल्या घेतल्या ते बांध काळीचे कोणी नाही तोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणी सायक अहो मला ऐकाई ना ते पंढरीच्या इट्टूबाला कसं ऐकाय जाणार आ भावाला गीत कसं म्हणता नाही कुराड्यात कुंभड बंधुनाच इतू घोडा नाच इतो घोडा बंधुनाच वितू घोडा नाही चटणी भाकर बंधू माझा मामलेदार माझा मामलेदार बंधू माझा मामलेदार जरी दुकाळ कोरड्या साचा बंधू राजा आया बहिणीनो तुमचा खरा बंधू कोण मिठी घाला त्याच्या पाया बंधू खरा पंढरी राया बायानो भजनाला काय लाजू जनाबाई जेव्हा संतीन झाली तेव्हा काय म्हणली दुईचा पदर पडला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी अशी जेव्हा भक्ती करावी तवा देवाला शिव्या देण्याचा अधिकार येतो या धनी म्हणती अरे त्या मूळ मायेच्या कारट्या उभी राहून बिंदाव आम्हाला काय अहो निंदकाचे तोंडी साबणाची बडी जीवन पासोडी सुत केली जीवन पासोडी आमच्यासारख्या खऱ्या संताला त्याचं काय होणार अहो बनावट संताला कसं बी म्हणा कारण वृक्ष
तिथं
ब्रह्म तिथं
माया
भावा तिथं बाया
असायाच्या
संतात मी तुकाराम महाराज म्हणत्यात तुका म्हणे आईचे संत जिते गणावे मातील अहो हे संत नव तर कोण आई बापाच्या पोटी जन म्हणून म्हणतोया आई बाबाचं नाव काय घालू बाबाची निंदा काय करू देवाचं भजन सोडू पंढरीला गेल्या बगार काय राहू कारण पाहिली राऊळाची पाट अहो नुसती जरी टोवाच्या देवळाची पाट बघितली तरी तीर्थ घडली तीनशे हो पण तो देव कोणचा पंढरीचा नाहीतर देवगी असत्यात चेंदूर माकून या धोंडा पाया पडती पोर राणा देव कसलं नव जा काही जो काही मायराणी म्हैसाबाई दोनोबाई कुराळ लाडू मोदकाचा काळ बेताळे फेताळे दळो त्यांचे तोंड काळे हो या देवासनी निवदाला मास लागतोय आता कसा देव तुमचा आता कसा तुमचा देव
आता कसा तुमचा देव
येतो बकऱ्याचा जीव
येतो बकऱ्याचा जीव
तर खरा देव कोण नामदेव तुका गाती देव एक रकुमापती देव एक रकुमापती
देव एक रकुमापती
इटल इटल म्हणता जावो माझा प्राण याची कृपा दान दे गा देवा बोला इटाली
इटाली इटाली
माय बाबो झालं भावाचं कीर्तन उद्या चला आम्ही इथन
जाणार
कोणत्या गावाला आम्ही कोण सांगणार पण एवढं सांगणं हाय काही काळी बावाला काय इसरू पण ते सांगाय कशाला वळव उद्या माय बहिणी जात्या गातील आता कसा ग काही काळी बावा
आता कसा
या